chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकीवरून शेतकरी करणार उपोषण। ऊस थकबाकीच्या मागणीवरून शेतकरी मजूर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात समिती कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल। कोरोनामुळे काळप हंगाम 2019 आणि 2020 ची प्रलंबित थकबाकीचा फटका ऊस शेतकऱ्यांना बसत आहे। याबाबत सचिवांनी ऊस समितीला भेटून कोणत्याही परिस्थितीत ऊसाचे पैसे भागवले जाण्याची मागणी केली। थकबाकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पटेल श्रीकृष्ण वर्मा, जिल्हा उपाध्यक्ष शिवदयाल वर्मा, जिल्हा संघटन मंत्री नारायण लाल वर्मा यांनी ऊस समिती सचिव नंदलाल यांच्याशी चर्चा केली। श्रीकृष्ण वर्मा यांनी सांगितले की अजूनही असे हजारो शेतकरी आहेत ज्यांचे ऊस गाळप होऊन 7 महिने झाले तरी आतापर्यंत एकाही पावतीचे पैसे भागवले गेले नाहीत। समिती सचिव नंदलाल यांनी शेतकऱ्यांना एक एक पावतीचे पैसे भागवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला जाईल असे सांगितले।